अब अगर आपने बिल नहीं दिया ना तो आपकी फोटो ही डायरेक्टली छप कर आनी है पेपर में, बस इतना बाकी है गांधीगिरी करना। सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर महक पुन्हा एकदा आली आहे तुमच्याशी गप्पा मारायला। आणि आपल्या महावितरणाने जो काही निर्णय घेतलाय ना, जे सगळे थक बाकी ज्यांनी ठेवली आहे, ज्यांनी बिलच दिलेलं नाहीये विजेचं, महावितरणाचे लोक तुमच्याकडे येतील, बँड बाजा वाजवतील आणि तुमच्याकडनं पैसे वसूल करूनच जातील। कारण की काय, जर का तुम्ही विजेचा वापर केलेला आहे तर पैसे तुम्ही दिलेच पाहिजेत, ही चांगली गोष्ट एक होतीये। नेमकं काय काय घडणार आहे याच्यामध्ये सगळं ऐकणार होतं आपण थोड्या वेळामध्ये, पण सध्या मी तुम्हाला विचारलं होतं की अशीच कुठली थकबाकी जी आहे तुमची आहे, जी कामं तुम्हाला करून घ्यायची आहेत किंवा जी कामं काढून घेण्यासाठी तुम्हाला अशा प्रकारची गांधीगिरी करायची आहे, काय म्हणतायत नांदेडकर?
काही लोक कसे करतात मॅडम, मी नाही का झाडं वगैरे लावलेली आहेत काही काही जागी, कडुनिंबाची वगैरे झाडं लावलेत मामा चौकाच्या भागामध्ये, तर ती थोडी मोठी झाली ना मॅडम, ते सकाळी फिरणारे लोक काय करतात त्याची फांडी तोडून टाकतात आणि ते चावत बसतात। मान्य आहे मला ते आयुर्वेदिक आहे, पण जिथं झाडं लावलेली आहेत ते वाढू दिले पाहिजे ना, आजूबाजूलाही मोठे झाडं लावले आहेत, जिथं नाही का ते छानपैकी जे नांदेडचं शोभा वाढू शकते अशा जागी लावलेल्या झाडांची तोडणी केली म्हणजे बरोबर नाही ना। हा मग त्या लोकांना मी असंच म्हणजे सांगू शकतो की नाही का बँड वाजून वगैरे म्हणा किंवा त्यांच्या कानात बडू बडू बाबा तुझे झाडं नाही का ही शोभेचे म्हणजे चांगले दिसण्यासाठी आहेत, पुढे मोठं होण्यासाठी लवकर मोठं होण्यासाठी लावलेले आहेत, त्यांची फांडी तोडू नका।
अगदी अगदी, म्हणजे कसं आहे ना, जी झाडं अजून वाढतातच आहेत त्याच्या फांड्या तोडण्यामध्ये काहीच अर्थ नाहीये, जे ऑलरेडी मोठे झाले आहेत आणि त्याचा उपयोग आपण करून घेऊ शकतो आपल्या हेल्थसाठी, तर त्यांच्या सारख्या फांद्या तुम्ही तोडल्यात आणि हा थोड्याशा प्रमाणामध्ये जे आपण ते मंजन वगैरे म्हणून यूज करतात तेवढ्यासाठी जर का वापरलं तर इट्स ओके, पण अजून वाढणारी जी झाडं आहेत त्यांना कशाला नुकसान पोहोचवायचं ना, हे खूप छान सांगितलंय। असंच तुम्हालाही कशा प्रकारे एक गांधीगिरी करून किंवा एक छान पैकी ना राहिलेली कामं जी आहेत, थकबाकी जी आहे ती पूर्ण करून घ्यायची आहे, सांगा मला 9607007935 डायल करून। सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर बातें जारी हैं, स्टे ट्यून्ड एंड बजाते रहो।